जगन्नाथ म्हणजे काय किंवा कोण? जगन्नाथ जगाचा नाथ म्हणजे जगन्नाथ. आणि पुढं स्वामी असं म्हणतात, जगन्नाथ स्वामी. स्वामी म्हणजे मालक. तेव्हा हा जगताचा स्वामी मालक. जग फार मोठा आहे बरं का? किती मोठा आहे? एवढा वडाळा मोठा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं तुम्ही ऐकलं असेल. विठ्ठलासंबंधी म्हणतात, विठ्ठल कसा आहे? अनंत, एक तर अनंत आणि परत कोटी आणि ब्रह्मांड आणि त्यांचा नायक तोही जगन्नाथ. जगन्नाथाचं आपण दर्शन केलं रथावरती? कोणी कोणी दर्शन केलं? रथ तर ओढला असेलच. आणि कीर्तन केलं, हरे कृष्ण 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 हरे हरे. असं दर्शन बहुतेक आपण यापूर्वी कधी केलं नसेल. अशा भगवंताचा, असा दिसणारा भगवंत, डोळे मोठेच्या मोठे आणि त्याच्या हातापायाचा काय पत्ताच नाही. करकटावरी ठेवून या, करच नाहीत किंवा थोडेसे आहेत, तसे एवढेसे आहेत, पूर्ण नाहीत. कटाचा कमरेचा काय पत्ता आहे की नाही? तेव्हा दिसायला थोडे वेगळे असे दिसणारे भगवंत. एका विशेष लीलेमध्ये भगवंतांनी हे रूप धारण केलं. पण हे जगन्नाथ दुसरे भगवंत नसून हे श्रीकृष्णच आहेत. एक तर जगन्नाथ आणि दुसरे कोण? बलराम. बलरामांना आपण जाणता, महाराष्ट्रामध्ये बळीराम किंवा बळीदादा म्हणतात. बळीदादा, दादा म्हणजे मोठा मोठा भाऊ. तेव्हा श्रीकृष्ण छोटे, आठवा पुत्र, देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण. गोपाला गोपाला देवकी नंदन, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. तेव्हा हे जगन्नाथ तर गोपाल देवकी नंदन झाले, हा आठवा पुत्र. आणि सातवा पुत्र बलराम. वृंदावनामध्ये दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया असं म्हणतात. कृष्ण कन्हैया, एक पार्टी म्हणते कृष्ण कन्हैया, दुसरी काय म्हणते? दाऊजी का भैया. दाऊजी म्हणजे दादा, दाऊजी का भैया, भैया म्हणजे भाऊ, भैया. उत्तर भारतामधल्या लोकांना आपण काही जण म्हणतात भैया 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 म्हणजे भाऊ. तेव्हा तेव्हा हे दोन भावंड एक जगन्नाथ कृष्णा ते कृष्णच आहेत आणि बलराम आणि मध्ये कोण आहे सुभद्रा सुभद्रा. तेव्हा या दोन भावंडांची बहीण सुभद्रा नीलाचल निवासाय हरये परमात्मने नित्याय परमात्मने बलदेव सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः. मी अलीकडे जगन्नाथपुरी मध्ये होतो. अलीकडे म्हणजे जास्त गेल्याच आठवड्यामध्ये मी जगन्नाथपुरी मध्ये होतो. तेव्हा तिथे अशी प्रार्थना करत होते जगन्नाथपुरी मध्ये ज्या धामातले अर्थात भगवंत सर्व जगभरचे भगवंत किंवा सर्व जगाचे नायक स्वामी भगवंत तरी सुद्धा या जगन्नाथ भगवंताचं जगन्नाथ बलदेवांचं एक आपलं विशेष धाम आहे. एक विशेष गाव आहे धाम आहे त्याचं. अयोध्येमध्ये अयोध्या धाम कोणाचं धाम श्रीराम. वृंदावन कोणाचं धाम बालाजी. कुठल्या धामामध्ये अशा प्रकारे बद्रिकाश्रममध्ये बद्रीनारायण. तसं जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ स्वामी की. त्या ठिकाणी असा या मंत्राचं उच्चारण करून त्या भगवंताची स्तुती गात होते. नीलाचल निवासाय म्हणे जगन्नाथ निवास करतात. कुठे नीलाचल. जगन्नाथपुरीचं दुसरं नाव नीलाचल. नीलाचल तेव्हा तिथे नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने हा जगन्नाथ हे जगन्नाथ परमात्मा भगवान श्रीकृष्णच आहेत. आणि बलदेव आणि सुभद्रा या सर्वांना आपल्या सर्वांचा नमस्कार. आपण करू इच्छिता की नमस्कार. त्या भगवंताची विशेष कृपा सर्व जगाचा हा स्वामी मालक आपल्या वडाळा नावाच्या चिमुकल्या गावामध्ये भगवंत पोहोचले. ही भगवंताची विशेष कृपा. एक दोन आठवड्यापूर्वी ते वडाळ्यामध्ये आले आणि दररोज आमचे अभिनंद प्रभू तुम्हा सर्वांना जगन्नाथाच्या कथा सांगत होते असं मी ऐकलं. तुमच्यापैकी कोण कोण त्या जगन्नाथाच्या कथा ऐकत ऐकल्या हातवरती करू शकता. जरी जगन्नाथाच्या कथा इथे वडाळ्यामध्ये ऐकल्या बऱ्याच जणांनी ऐकल्या आणि अधिक जणांनी नाही ऐकल्या. तेव्हा कथा होत असताना करत असताना जगन्नाथपुरीमधल्या रथयात्रेचा उल्लेख झाला. रथयात्रेसंबंधी आपण कथा ऐकल्या आणि म्हणे की आपल्या सर्वांची इच्छा. तुम्हाला वाटलं की आमच्या गावामध्ये रथयात्रा झाली तर किती बरं होईल. आणि मग सरते शेवटी जगन्नाथाच्या कृपेनं हा रथयात्रेचा सोहळाही आपल्या या गावामध्ये संपन्न झाला. जगन्नाथ रथयात्रा महोत्सव हे भगवंत तुमच्या गावातल्या सर्व सर्व गावभर त्यांनी यात्रा केली, परिभ्रमण केलं. आपण सर्वांनी जगन्नाथाचं फार मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. मग ते सर्व गाव गावामध्ये कोणी शिल्लक नसेल, सर्व गाव इथं बसलंय. कोत्री मांजर सोडून ते उंदीर आणि बेडक सोडून कारण हा रथयात्रा असे रथयात्रा महोत्सव अशी धार्मिक कृत्य अशी कीर्तन गीता भागवतची प्रवचन ही फक्त कोणासाठी आहेत? फक्त माणसासाठी आहेत, माणसासाठी आहेत. सर्वच माणसं माणसासारखी दिसतात खरी, पण ते माणसं नसतात. कारण तो माणूस जो काय करतो, हरी हरी, तेव्हा आपण हरी हरी. धर्मेनहीन पशुभीर समान, धर्महीन धर्महीन माणूस म्हणे पशु असतो, पशुवत. तो मानव नसतो, तो दानव असतो. तेव्हा दुर्दैवानं सर्व जगभर दानवी प्रवृत्ती वाढू लागलेली आहे. लोक पाप करू लागलेली आहेत, लहान मोठी. हरे कृष्ण. आणि अशा प्रकारे धर्माचा ऱ्हास असं म्हणतात, धर्माचा ऱ्हास होतो, धर्माची ग्लानी होते, धर्माचं वर्चस्व कमी होतं. अशा वेळी भगवान काय करतात? भगवान येतात, भगवान प्रकट होतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कोण म्हणाले? श्री भगवान उवाच. भगवान श्री कृष्ण म्हणाले. तेव्हा हे असं म्हणणारेच भगवंत कोण आहेत? जगन्नाथ स्वामी की असं म्हणून गेले. आणि जे जे काय म्हणाले भगवंत त्याची तर बनली भगवद्गीता. तेव्हा असं म्हणालेले कुरुक्षेत्रामध्ये, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे भगवंत किंवा धर्माची ग्लानी होते आहे. अशा वेळी भगवंत काय करतात? संभवामी, मी प्रकट होतो. तेव्हा तुमच्या गावामध्येही धर्माची ग्लानी, धर्माचा ऱ्हास कमी, दाट शक्यता आहे कमी झाली असावी. कारण हे जे युग आहे, या युगाचं नाव कलियुग. कलियुग कलौ सत्व हरम पुंसाम. माणसामधला जो चांगुलपणा आहे, चांगुलपणा, चांगली माणसं फार दुर्लभ झाली. हरी हरी जगन्नाथ स्वामी आपले जगन्नाथ स्वामी आहेत कोणाचे जगन्नाथ स्वामी आपले की माझे व्हेरी गुड जगन्नाथ स्वामी कोणाचे आहेत माझे आहेत म्हणा आपण जगन्नाथ स्वामी माझे आहेत जगन्नाथ स्वामी की जगन्नाथ स्वामी माझे आहेत आणि मी कोणाचा आहे त्या जगन्नाथाचा मी आहे बाकीची सारी नाती गोती आज आहेत तर उद्या नव्हे संध्याकाळपर्यंत संपुष्टामध्ये येण्याची शक्यता आहे आणि आजकाल तर काय सांगताची सोयच नाही असे रोग आणि असे काय काय मागं लागले हात धुवून असे काय काय हार्ट अटॅक्स आणि काय फरस काय काय चालू आहे जगभर आणि हे सर्व आपल्या पापाचं फळ ही आहे तेव्हा हरी 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 भाऊ हरे कृष्णा तेव्हा या जगातील नाती गोती ही नेहमीची नाहीत पण भगवंताशी आपलं जे नातं आहे ते कायमचं आहे ते नेहमीच आहे आणि तेच तर जाणून घ्यायचं समजून घ्यायचं या मनुष्य जीवनामध्ये मी कोण आहे मी कोण आहे याचा पत्ता लावायचा या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला सर्व जगभरची माहिती असते किंवा माहिती काढतो आपण भूगोलाची खगोलाची पण मी कोण आहे याचाच पत्ता नाही आपल्याला आणि भगवंत कोण आहे कुठे आहे आणि माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे त्या भगवंताच्याच कृपेनं भगवंत स्वतःहूनच आले आपल्या गावी अर्थात त्या अगोदर भक्त इथं आले आमचे अभिनंद प्रभू हे त्यांचं काय अजोळ अजोळ नाही हाय हा बाबांच्या मामांचं गाव अभिनंद आपण ओळखता की दुसऱ्या ना कुठलं दुसरं ना दुसऱ्या नावाने ओळखता की हा अभिनंद तेव्हा त्याने छोटासा आश्रम मंदिर तुमच्या गावामध्ये बनवलेला आहे ज्यावरती लिहिलेले आहे हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे सर्व येणारे जाणारे दिवसभर वाचत असतील हरे कृष्ण महामंत्र तेव्हा ते इथं आले म्हणून मग पुढे जगन्नाथही आले म्हणूनच आम्ही इथे आलो आणि रथयात्रा ही संपन्न झाली जगन्नाथ स्वामींनी श्रीकृष्णांनी याच महिन्यामध्ये 5152 वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी व्हेरी गुड एवढ्या वर्षापूर्वी कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला गीतेचा उपदेश सांगितला 5252 वर्ष होण्यासाठी एक आठवडा शिल्लक आहे एका आठवड्यानंतर एक एकादशी येईल त्या एकादशीचं नाव आहे मोक्षदा एकादशी आता पुढची येणारी एकादशी त्या एकादशीच्या दिवशी भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये माहिती आहे कुठे कुरुक्षेत्र दिल्ली माहिती आहे गल्ली ते दिल्ली चलो दिल्ली, हरियाणा मानते हरियाणा, एक राज्याचं नाव काय आहे हरियाणा, हरी का आना हुआ जहा हरियाणा, ऐसे लोग कहते हैं। हरी ज्या राज्यामध्ये आले कुरुक्षेत्राच्या वेळी, कुरुक्षेत्राच्या या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी भगवान तिथे आले आणि युद्ध सुरू होणार होतं, तेवढ्यात अर्जुन गळाटला, रडू लागला, अश्रू ढाळू लागला, नाही 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 मी युद्ध करू शकणार नाही असं म्हणत म्हणत तो रथामध्ये बसलाही। तेव्हा अशा अर्जुनाला अशा गळाटलेल्या रडव्या अर्जुनाला भगवंतांनी गीतेचा उपदेश सांगितला। अर्जुनाला उठवलं, जाग केलं आणि मामनुस्मर युद्धच, माझ स्मरण करत करत तू काय कर म्हणे, युद्ध कर असं भगवंत अर्जुनाला म्हणाले। युद्ध करणं हा क्षत्रियाचा धर्म म्हणून, आणि हे धर्मयुद्ध होणार होत आणि त्यानंतर धर्माची स्थापना करणारा तो राजा युधिष्ठिर महाराज, ते सर्व जगाचे राजे सम्राट होणार होते, त्या उद्देशानं या सर्व युद्धाची तयारी होती। ज्या युद्धामध्ये स्वतः भगवंत हजर होते, संभवामी युगे युगे म्हणणारे आणि प्रकट झालेले, मथुरेमध्ये प्रकट झाले, वृंदावनमध्ये राहिले भगवान, मथुरा वृंदा त्यानंतर द्वारकेमध्ये निवास करत होते। 16108 त्यांची लग्न झाली, कुणाची, कृष्णाचीच, एवढी कुणाची लग्न होऊ शकतात का, यावरून समजून घ्यायला हवं की हा श्रीकृष्ण कोणाचा लावा, श्रीकृष्णच एवढी लग्न करू शकतो। हरे कृष्ण। आणि अर्थात पहिलं लग्न कोणाशी झालं, रुक्मिणीशी झालं, ती रुक्मिणी तुमच्या भागातली, विदर्भातली रुक्मिणी, म्हणून तिचं नाव वैदर्भी आहे, कौंडिन्यपूर। त्या भगवंत द्वारकाधीश जगन्नाथच, द्वारकाधीश जवळच आले, कौंडिन्यपूरला आले, या भागामध्ये, या परिसरामध्ये, विदर्भामध्ये कृष्ण आणि बलराम दोघेही आले आणि त्यांच्या दर्शनासाठी विदर्भामधले असंख्य लोक तिथं पोहोचले। भगवंत आले, भगवंत आले, भगवंत आले, त्याला धावत पळत गेले। तुमच्या गावचे काय लोक गेले असणार 5000 वर्षापूर्वी, हे गाव होतं का 5000 वर्षापूर्वी, हा असायला पाहिजे, लहानच असेल, अगोदरच लहान आहे, आणखी लहान। तेव्हा सर्व ते पाहत होते, भगवंताचं दर्शन करत होते, आपल्या डोळ्याचे प्याले बनवून भगवंताच्या सौंदर्याचं पान करत होते। तेव्हा ते द्वारकाधीश एके वेळी कुरुक्षेत्रात पोहोचले। आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी त्यांनी अर्जुनाला संबोधून गीतेचा संदेश गीतेचा उपदेश सांगितला. खरा तो उपदेश अर्जुनासाठी नसून तो कुणासाठी होता? माझ्यासाठी होता, आमच्यासाठी होता, माझ्यासाठी होता, आपल्यापैकी प्रत्येकासाठी होता. किंवा असं ऐकण्यात आलं की आपल्या प्रत्येकाच्या घरी जवळजवळ सर्वच घरामध्ये भगवद्गीता ही पोहोचलेली आहे. क्या हो रहा जाओगे? ओके, मिलते हैं. पीछे से आ रहे हम भी, यांना जायचं आहे. हे आमच्या अक्रूर प्रभू कौंडिन्यपूरला पण जा, यांना भेटा, भगवंतालाही भेटा तेथे. जय गिरिराज, तिथं गिरिराज भगवंताचं मंदिर स्थापित झालेलं आहे. भविष्यामध्ये मोठं मंदिर होणार आहे. अमरावतीमध्ये राठी नगरामध्ये इस्कॉनचं रुक्मिणी द्वारकाधीश मंदिर आहे. पण आपण आलात कधी राठी नगरामध्ये? अमरावतीमध्ये आमचं इस्कॉनचं मंदिर, इस्कॉन म्हणजे हरे कृष्ण. अमरावतीचे कोण भक्त आले? कोण कोण अमरावतीचे किती भक्त? ओके, बरे साहेब, 10-20-50. ओके, गुड. ती भगवद्गीता आपण वाचा. भगवद्गीता नसेल तर प्राप्त करा. अभिनंदन प्रभू व्यवस्था करतील जेणेकरून आपल्याला भगवद्गीता प्राप्त होईल. आणि काय कराल? हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे. हा धर्म, हा धर्म. आता फक्त मी मंत्र म्हणालो आणि आता म्हणतो की हा धर्म. हा मंत्रच, या मंत्राचं कीर्तन करणं, हरिनाम संकीर्तन, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करणं हा हा धर्म आहे. या कलियुगाचा धर्म आहे. कलियुग केवल नाम आधार असं कोण म्हणाले? तुळशीदासी म्हणून गेले महाराष्ट्रातल्या सर्व संतांनी. हरिनाम हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? ते आपण पुण्यात्मे व्हा, पापात्मे फार झाले म्हणूनच या पृथ्वीला, धरती मातेला थोडं आपला बोजा वाटू लागलेला आहे. तो बोजा कमी करा. कीर्तन करून धार्मिक व्हा. धर्मम चर, सत्यम वद, असे वचन आहेत वेदामध्ये गीतेमध्ये. सर्वांनी म्हणा हरे कृष्ण,
हरे कृष्ण,
हरे कृष्ण,
हरे कृष्ण,
कृष्ण कृष्ण,
कृष्ण कृष्ण,
हरे हरे,
हरे हरे,
हरे राम,
हरे राम,
हरे राम,
हरे राम,
राम राम,
राम राम,
हरे हरे,
हरे हरे.
जय जय राम कृष्ण हरि, त्याचाच हा विस्तार आहे. राम कृष्ण हरि, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। पण सर्वानी काय करा, भगवंताचे गोडवे गा, भगवंताचं नामस्मरण करा, आपली वाणी आपली जिव्हा पवित्र करा, आपलं मन पवित्र करा। मन मोकळं करा, मनामध्ये बरंच काय काय भरलेले आहेत विचार, स्वच्छ करा मनाचा आरसा। चेतो दर्पण मार्जनम असं म्हटलं, या हरे कृष्ण महामंत्राच्या उच्चारणानं आपलं मन स्वच्छ होईल। त्या फक्त घरच आणि घरासमोरचे रस्ते साफ करू नका, स्वच्छ भारत। फक्त भारताला बाहेरून साफ नाही करायचं, तर सफाई कुठून कुठं सुरू करायची? सफाई मनामध्ये, मनाची सफाई, अंतकरणाची सफाई, हृदयाची, हृदय प्रांगणाची, हृदयामध्ये अंगण आहे, आकाशी आहे, त्याची स्वच्छता ती जर केली तर मग आपलं आपण सुखी होऊ, नेहमीचे सुखी होऊ। हे जन्म मरणाचं जे फेरे जे आहेत, या मरण माळेतून आपण मुक्त होऊ, आपण भगवंताला प्राप्त होऊ करू, हा हा जीवनाचा उद्देश आहे। हरे कृष्ण, आपण सर्व जप करा, कीर्तन करा, सोपा आहे, सरळ आहे, आणि गोड या है, अमृता हुन गोड नाम तुझे देवा, अमृता हुन गोड नाम तुझे देवा। तो गोडवा शाखा अपन या हरिनामाचा, आपल्या गावामध्ये कीर्तन होतात का? एकादशीला वगैरे कीर्तन वारकरी आहेत का? हा हरिपाठ होतो, दिंडी जाते का इथून? दिंडीमध्ये कोण गेलं का तुमच्या गावचे? कोण कोण? हा अच्छा, बरेच काही जण आहेत, टाळकरी माळकरी, हा माळकरी आहेत, माळ गळ्यामध्येच ठेवत राहा, कधी कधी माळकरी गळ्यातली माळ मग खुंटी लडकवून मग अंडी आणि काय काय खात राहतात, बिड्या फुकतायत काय आणि तंबाखू काय मळतायत, आणि असे धंदे माळकरीने करू नयेत। यास हे जर पापाची जी नाव आहेत ना, पाप, हे सर्व पाप आहेत। आणि याचा याच्या यानं स्वास्थ्यावरती परिणाम होतोच की होतोच होतो, 5-10 वर्ष लवकर मरतो आपण, आणि किती खर्च हॉस्पिटलमध्ये, औषध आणि डॉक्टर काही फुकट आहेत का? हा तर यातून वाचायचं असेल या रोगराईतूनही, तर आपलं जीवन सरळ जीवन भगवंताला नैवेद्य दाखवून भाजी भाकरीचा पत्रम पुष्पम फलम तोयम यो मी भक्त्या प्रयश्यती, विशेष करून जगन्नाथाला अनंत शेष प्रभू म्हणत होते. अर्थात जास्त दिवस राहणार नाही जगन्नाथ. स्वामी भगवंत इथे, पण दुसरे राधा कुंज बिहारी नावाचे भगवंत इथंच राहतील. आणि चैतन्य गौरनिताय आहेत तेव्हा त्यांनाही तिथं तर भोग लागतोच, पण आपल्या घरामध्येही छोट का होईना मंदिर बनवा. विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठलाचं चित्र ठेवू शकता, विठ्ठलाचा फोटो, राधा कृष्णाचा फोटो, सीताराम लक्ष्मणाचा फोटो. पण साईबाबाचा नाही. भगवंताचा फोटो. हा, कोणाचा फोटो? भगवंताचा फोटो. भगवंताचा भगवंताला जाणून घ्या. फार मोठं शास्त्र आहे, त्यासाठी गीता वाचायला हवी, भागवत वाचायला हवं. किंवा ज्यांनी वाचलेलं आहे आणि ज्यांनी समजून घेतलेलं आहे त्यांचं ऐकायला हवं. तुकारामाचं ऐका आपण. कुणाची आराधना शिकवतात तुकाराम? विठ्ठलाची. विठ्ठल माझाले कुरवाळा असं म्हणतात. संगे गोपाळांचा मेळा, विठ्ठल माझाले कुरवाळा. आपण सर्व गोपाळ आहोत, पेंदे मंडळी. आणि भगवंत लेकूरवाळा, त्या लेकूरवाळ्या भगवंताचे आपण सर्व लेकर आहोत. उदंड उदंड लेकर, एक दोन नाहीत, प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती भगवंताचं लेकरू आहे. आणि एकच भगवंत बर का, सर्वांचा सर्वांचा एकच भगवंत आहे. मग कोणी हिंदू कोणाला म्हणत आम्ही हिंदू आहोत, कोणी म्हणत मुसलमान, कोणी म्हणत आम्ही जैन आहोत, आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत, त्यानं काही फरक नाही पडत. सर्व सर्व माणसांचा, सर्व जीवांचा एकच भगवंत आहे. जसं सर्व सर्व जगभरच्या माणसांचा एकच सूर्य आहे का नाही? सूर्य एकच आहे, सर्वांसाठी एकच सूर्य आहे. तसं एक सर्वांच्यासाठी एकच पृथ्वी आहे. तसंच सर्व माणसांच्यासाठी एकच भगवंत आहे. दहावीस भगवंत नाहीत. सर्वशचा अहम हृदिसन्निविष्ट. श्रीकृष्ण म्हणाले सर्वशचा अहम, मी सर्वांच्या हृदय प्रांगणामध्ये निवास करतो. तो जगन्नाथ स्वामी, ते जगन्नाथ स्वामी की. अशा प्रकारे आपण भगवंताचे भक्त बना. आणि सर्व सरते शेवटी भगवंताला प्राप्त करा, भगवंताच्या धामामध्ये जा. जसे तुकाराम महाराज कुठे गेले? तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. आपणही जावं का? गेलं तर चालते का? हा, इथंच बरं, वडाळाच बरा. जीना या मरना या, वडाळा छोड के जाना कहा. तुकाराम महाराज आणि जीवाचं ते लक्ष आहे, तो देश, त्या देशातला जीवात्मा आहे. भगवंताचा प्रसाद ग्रहण करा. प्रसाद आयास प्रसादाची व्यवस्था आहे. तेव्हा सुंदर ते ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान उभे वरी सुंदर ते ध्यान उभे विटे करकटावरी के ओनिया
करकटावरी
मना सर्वानी करकटावरी ठे ओनिया हर गड़ा कसे पीतंबर
हर गड़ा कसे पीतंबर
तुलसी हर गड़ा कसे पीतंबर अवड़े निरंतर
आवडे निरंतर हे ची ध्यान
आवडे निरंतर हे ची ध्यान
आवडे निरंतर हे ची ध्यान
मकर कुंडले तळपती श्रवणी
मकर कुंडले तळपती श्रवणी
मकर कुंडले तळपती श्रवणी
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुमणी विराजित
कंठी कौस्तुभमणी विराजित
कंठी कौस्तुभमणी विराजित
कंठी कौस्तुभमणी विराजित
तुका म्हणे माझे सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहिन श्रीमुख आवडीने
पाहिन श्रीमुख आवडीने
पाहिन श्रीमुख आवडीने
पाहिन श्रीमुख आवडीने
सुंदरते ध्यान उभे विटे वरी
सुंदरते ध्यान उभे विटे वरी सर्वांनी म्हणा
सुंदरते ध्यान उभे विटे वरी करकटावरी ठेवनिया
करकटावरी ठेवनिया
करकटावरी ठेवनिया
परी ठेवनिया
सुंदर ते ध्यान उभे विटे वरी
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 कृष्णा
कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
सर्वांनी जोराने म्हणा
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम हरे हरे
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
कृष्ण 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 हरे हरे
सर्वांनी जोराने म्हणा
राम 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 हरे हरे
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरे
सर्वांनी म्हणा
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम 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 हरे hare hare
krishna hare krishna 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 hare 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 ram hare ram 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 hare hare
krishna hare krishna 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 hare 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 ram hare ram 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 hare hare
sarvani mana sarvane
krishna hare krishna 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 hare 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 ram hare ram 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 hare hare
jai jagannath swami jai jagannath
swami
jai jagannath swami jai jagannath जय बलदेव जय सुभद्रा
जय सुभद्रा
जय बलदेव जय सुभद्रा
जय बलदेव जय सुभद्रा
जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ
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 जय जय विठ्ठल रघुमाई जय जय
विठ्ठल रघुमाई
जय जय विठ्ठल रघुमाई जय 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 विठ्ठल रघुमाई
जय जय विठ्ठल रघुमाई
जय जय विठ्ठल रघुमाई
जय जय विठ्ठल रघुमाई
जय विठ्ठल रघुमाई
जय जय विठ्ठल रघुमाई
जय जय विठ्ठल रघुमाई हरि बोल हरि बोल हरि बोल
हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल
हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल
हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल
प्रभुपद शील प्रभुपाद
प्रभुपद शील प्रभुपाद
प्रभुपद शील प्रभुपाद
प्रभुपद शील प्रभुपाद
प्रभुपद शील प्रभुपाद प्रभुपद शील प्रभुपाद
प्रभुपद शील प्रभुपाद
प्रभुपाद
प्रभुपद शील प्रभुपाद
प्रभुपद प्रभुपद
प्रभुपद प्रभुपद
प्रभुपद प्रभुपद
प्रभुपद प्रभुपद
प्रभुपद प्रभुपद
प्रभुपद शील प्रभुपद
जगन्नाथ बलदेव सुभद्रा की जय जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव की जय जगन्नाथपुरी धाम की जय श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय पंढरपुर धाम की जय श्रीमद् भगवत गीता की जय कुरुक्षेत्र धाम की जय इस्कान प्रतिष्ठाता आचार्य शील प्रभुपाद की जय कोलकाता धाम की जय गौर प्रेमानंदे
हरि हरि
हरे कृष्ण